हॅलो, माझे नाव गजानन इंद्रजीत शेलार. माझा प्रश्न बालकांच्या हक्क जन्मतात प्राप्त होतात का? बालकांना त्यांचे हक्क जन्मतात प्राप्त होतात का?